या ठिकाणी शरीराचे निरनिराळे अवयव आपण पाहतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्वतःचे कार्य आहे. डोळा पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, मुख बोलण्यासाठी व खाण्यासाठी आहे. सर्व अवयव एकत्र मिळून काम करतात. जर एखाद्या अवयवाला इजा झाली तर संपूर्ण शरीराला दुःख होते. सर्व विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती एका शरीराचे अवयव आहेत असे देव म्हणतो. त्या शरीराचे मस्तक येशू आहे. प्रत्येक विश्वासू व्यक्तीसाठी काहीतरी काम नेमून दिले आहे. प्रत्येक काम संपूर्ण शरीर बळकट करण्यासाठी सहाय्यभूत ठरले पाहिजे. सर्व विश्वासणाऱ्यांनी इतरांवर प्रीती केलीच पाहिजे आणि एकत्र काम केले पाहिजे, नाहीतर ख्रिस्ताच्या शरीराला त्रास होईल.